शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील 5 विधानसभा क्षेत्रात लावलेला पोलीस बंदोबस्तातील विविध ठिकाणच्या बूथ आणि मतदान केंद्रावर पोहोचलेले अधिकारी आणि अंमलदार यांनी ऑनलाईन ॲपचा उपयोग करून लिंक ओपन करून आपली मतदान केंद्रावर तुम्ही सुरक्षित पोहोचला आहात, सर्व काही सुरळीत आहे याबाबतची हजेरी आपण नोंदवायची आहे.